chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. सोमवार 4 ऑक्टोबर 2019. डोमेस्टिक मार्केट. गेल्या आठवड्यात मासिक रिलीज कोट्याच्या घोषणेनंतर बाजारात शांतता दिसून आली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3065 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक. S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये होता. कोलकाता. M30 साखरेचा व्यापार 3800 रुपये ते 3810 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी इक्युम्जा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. एक्सपॅक्ट्रीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मेट्रिक टन राहिला. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3,425 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.46 सेंट्स होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3,300 ते $3,32 राहिला. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.785 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 3.9895 झाला. क्रूड फ्युचर्स 4021 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $5,683 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 1.36.93 अंकांनी वर येऊन 4031.96 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि NSE निफ्टी 5.70 अंकांनी वर येऊन 11941.30 वर बंद झाला.